अंतरिक्षी थोड़ा वेळ घेतला तरी चालेल. कोणी ही या ठिकाणी गडबड करायची व्यसना खाली ऐकायची आहे वेळ थोडा तरी चालेल. त्यामुळे त्यांची व्यसना ऐकूया. आणि निर्माण म्हणजे नक्की काय, आपण वेळा काही आपल्यासारखे जरी लोक त्या ठिकाणी म्हणजे सर्वसामान्य लोक जरी मृत्यू पावले तरी त्याच्या नावाच्या मागे निर्माण केले जातात. ते कसं चुकीचं आहे? निर्माण म्हणजे नेमकं काय आहे? निर्माण म्हणजे परिनिर्माण म्हणजे काय आहे आणि परिनिर्माण म्हणजे काय आहे? त्या तिन्हीचा फरक सूक्ष्म असला तरी खूप महत्वाचा आहे. आणि त्यामुळे आता बघायचं आहे जे काही सांगितलं ते सगळं धर्माचं सार आहे, धर्माची शिकवण आहे. आणि ही शिकवण आपण कशी केली पाहिजे, कशी आचरली पाहिजे हे आपल्याला सांगणार. थोडक्यात आपल्या विहारामध्ये परंतु परिचय आपल्याला त्यांचं नाव आहे म्हणजे येशुदसन. आपण त्यांना जन्माश्रम म्हणतो. एम ए बुद्धिझम मध्ये त्यांनी केलेलं आहे. पाली आणि बौद्ध अध्ययन केंद्र याचे ते संचालक आहेत. झेन फाउंडेशन भारत याचे संस्थापक आहेत. बौद्ध संस्कृती अध्ययन केंद्र हे त्याचेही ते संचालक आहेत. 18व्या वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा व धर्माचा प्रचार आणि प्रसार ते करत आहेत. तसेच विविध ध्यान पद्धतींची शिबिर देखील त्यांनी घेतलेली आहेत आणि या शिबिरातून धर्माची शिकवण ते देतात. त्याचबरोबर त्यांची दोन पुस्तकं आहेत लिहिलेली त्यांनी स्वतः, ते आहे बौद्ध धर्म व आधुनिक विज्ञान आणि दुसरं आहे सान झेन. ते त्याच्यामध्ये जसे केलेलं आता आपण ऐकतो तसं बौद्ध किंवा जातकथा जसे असतात तसे या ठिकाणी बौद्ध कथा असं त्यांचं एक पुस्तक आहे. तर याची आपल्याला ओळख कशी आहे असं मला वाटतं.
महाकाव्य तथागत भगवान गौतम बुद्ध परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श विचारांना अभिवादन करून आज बहुजन हिताय संघ व प्रबुद्ध प्रेरणा बुद्धिया यांच्या माध्यमातून आयोजित ही परिवर्तनवादी व्याख्यानमाला आणि याकरता आपण सर्व उपस्थित उपासक आणि उपासक खरंतर आजचा जो विषय आहे हा अत्यंत गंभीर अशा प्रकारचा विषय आहे. कारण की निर्वाण, परिनिर्वाण आणि महापरिनिर्वाण अशा तीन गोष्टी, या तीन गोष्टींचं विश्लेषण करत असताना प्रथमतः निर्वाण म्हणजे काय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. धम्मामध्ये बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात निर्वाण प्राप्त करणे म्हणजे धम्म अशी धम्माची व्याख्या केली आणि ही व्याख्या करत असताना निर्वाणाची लक्षणं जी आहेत ती लक्षणं बाबासाहेबांनी त्या ग्रंथामध्ये विशद केली. ही सर्व लक्षण आहे की निर्वाण परमसुख आहे, निर्वाण शांतीदायक आहे, निर्वाण आनंदयुक्त आहे. परंतु ही लक्षणं स्पष्ट करण्याच्या अगोदर बाबासाहेबांनी आर्याष्टमिक मार्गाचं विश्लेषण केलेलं आहे, पारमितेच्या मार्गाचं विश्लेषण केलेलं आहे. त्याचप्रमाणे बोधिसत्वाच्या 10 वस्ता जसं आता बगाडे सरांनी त्या ठिकाणी त्यांच्या व्याख्यानातून काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आपण त्या तितक्या त्याचं विश्लेषण नाही झालं, परंतु त्या ज्या काही सांगितल्या ती पार्श्वभूमी निर्माणाची मग त्या 10 बोधिसत्वांच्या अवस्था आहे. पारमितेचा मार्ग आहे, विपश्यनेचा मार्ग आहे आणि अष्टांगिक मार्ग आहे. आणि त्यानंतरची जी अवस्था निर्माण होते की या मार्गाचं पालन केल्यानंतर जी अवस्था निर्माण होते त्या अवस्थेला निर्वाण असते. बाबासाहेबांनी कडकडे त्याची व्याख्या केली आहे की निर्वाण याचा अर्थ काय, तर दिव्यातील तेज आहे तेज संपणे आणि दिवा मिसणे. तेज जे संबोधित करतात वान या शब्दात. वान या शब्दाचा जो अर्थ आहे, जिथे सतत बनण्याची प्रक्रिया बनते, जिथे बनण्याची क्रिया ही सतत चालू असते, जिथे ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती माळ जपतो, माळ जपत असताना एक एक मणी तो जोडत जातो, त्या पद्धतीने वान या शब्दाला वापरले. त्याची पालीमध्ये या पद्धतीने गाथा आहे की वानतो निखतम ती निर्वाण. याचा अर्थ काय की वान नावक तृष्णेला निर्गत होणे म्हणजे त्याची गती थांबणे त्याला निर्वाण असे म्हटले. तृष्णा म्हणजेच वान आणि सतत भव होण्याची सतत जोडण्याची क्रिया ही वान या अवस्थेतून होत असते आणि वान ही अवस्था म्हणजेच तृष्णेची अवस्था आहे. म्हणून या सर्व तृष्णा ज्या आहेत या सर्व तृष्णा प्रथम ह्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत काय, कारण की भगवान बुद्ध एकदा सारिपुत्त नावाच्या भिक्षूंना असं विचारतात की निर्वाण म्हणजे काय, आणि सारिपुत्त भिक्षू त्यांना उत्तर देतात राग खय दोष खय मोह खय ती निर्वाण. म्हणजे इथं राग द्वेष आणि मोह त्याचा खय होतो हे निघून जातात त्याला निर्वाण असं म्हणतो. परंतु राग द्वेष आणि मोह जरी आपल्यातून निघून गेले तरी देखील ते कायम त्या ठिकाणी राहतात का, कारण की निर्वाणाची जी अवस्था आहे ही कायम अशा प्रकारची अवस्था आहे का, कधी अनित्य स्वरूपाची अवस्था आहे. आणि राग द्वेष आणि मोह हे अनित्य आहे, परंतु निर्वाण अनित्य नाही. निर्वाण हे शाश्वत आहे आणि निर्वाण हे शाश्वत आहे असं म्हणत असताना निर्वाणाची अवस्था येण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपण कोण आहोत याचा पहिला शोध घेतला पाहिजे. आपलं जे अस्तित्व आहे हे अस्तित्व ज्या इंद्रियांनी बनलेले आहे, डोळे कान नाक त्वचा आणि जीव आणि मन या सहा इंद्रियांच्या ज्या तृष्णा आहेत, या तृष्णेतून जी आपली अवस्था बनत चाललेली आहे किंवा जे संस्कार आपल्या मनावरती बनत आहेत ते संस्कार रागाचेच आहेत. राग याचा अर्थ लोभ, रागाचा अर्थ क्रोध नाही. राग याचा अर्थ लोभ, द्वेष याचा अर्थ क्रोध, मोह याचा अर्थ मूढता. या तृष्णेतून उत्पन्न होतात. डोळ्याने ज्या वेळेस आपण एखादं रूप पाहतो तर ते रूप पाहत असताना मनामध्ये येणारा एक द्वेषाचा भाव किंवा मनामध्ये येणारा लोभाचा भाव किंवा मनामध्ये येणारा लोभ पण नाही द्वेष पण नाही असा भाव, अशी संवेदना, अशी वेदना, अशी मनोदशा ही संस्कार निर्माण. यातून तुमचं मन बनलं, यातून तुमच्या मनामध्ये राग द्वेष आणि मोहाचे संस्कार बनले जातात. आणि हे राग द्वेष मोहाचे जे संस्कार आहेत या संस्कारांना समूळ नष्ट करण्यासाठीची जी साधना ती साधना म्हणजे पारमितेचा मार्ग आहे, म्हणजे दहा पारमितेचा मार्ग आहे. ती साधना म्हणजे आर्यास्तगिक मार्ग आहे. परंतु हे धम्म मार्ग आहे, या धम्म मार्गाचा बोध घेऊन जेव्हा एखादी एखादा व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये अनुभव घेत जातो, अनुभवातून तो शिकत जातो, शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये येतो, त्यावेळेस त्याचं मन हळूहळू प्रगल्भ तिकडे विकसित करत लागतं, तेव्हा त्याच्या मनामध्ये जी प्रगल्भता, जी अनुभवाची स्थिती निर्माण होते, त्यातून त्याच्या मनामध्ये जी भावदशा तयार होते ती भावदशा असते करुणेची, किंवा ती भावदशा असते मैत्रीची। करुणा ही ऊर्जा आहे। जसजसं मन सत्य जाणण्याच्या प्रक्रियेमध्ये येतं तसं तसं त्याचं अंतर्दृष्टी बदलून जाते, त्याचं जीवनाकडे आणि चराचराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत जातो, तो सत्य पाहतो, आणि सत्य पाहत असताना जो त्याचा अंतर्दृष्टीभाव तयार झालेला असतो तिथून तयार होते सम्यक दृष्टी। कारण सम्यक दृष्टी ज्या व्यक्तीमध्ये निर्माण होते सर्व प्रकारच्या मिथ्या दृष्टी त्याच्यातून निघून जातात। कारण दृष्टी याचा अर्थ बोध, आणि जिथे करुणेचा ऊर्जा भाव जागृत होतो तिथेच प्रज्ञा विकसित होते, तिथेच ज्ञान विकसित होतं। करुणा आणि प्रज्ञा दोन वेगळ्या गोष्टी नाही, ती एकच गोष्ट आहे। ज्यावेळेस ते बहिर्गामी स्वरूपात आहे त्यावेळेस ती करुणा आहे, ज्यावेळेस ते अंतर्गामी स्वरूपात आहे त्यावेळेस ते प्रज्ञा आहे। एकच ऊर्जा आहे, परंतु ही समग्र ऊर्जा ही तुमच्यामध्ये विकसित होते तुम्ही करत असणाऱ्या धम्माच्या अनुबोधाच्या आधारे, ना की आचरणाच्या आधारे। आचरण कधी होत नसतं, बोध जागृती निर्माण करतो। आचरण तुम्ही करा, आचरण म्हणजे नियम, नियम तुटले जातील, परंतु बोध तुटला जाऊ शकत नाही, बोध सदोदित तुमच्यासोबत राहील। आणि म्हणून निर्माण म्हणत असताना सम्यक दृष्टी ही तुमच्यामध्ये निर्माण झाल्यानंतर ज्या समग्र प्रक्रिया तुमच्या नाम आणि रूप या स्कंदावरती होते, शरीर आणि मनावरती जे होते, ती प्रक्रिया ही ज्ञानाची प्रक्रिया, ती प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेमध्ये जसं इंद्रियाच्या द्वारे जमा झालेली जी तृष्णा आहे, त्या तृष्णेमध्ये सगळ्यात महत्त्वाची तृष्णा आहे जी आपण समजू शकतो, ती म्हणजे कामतृष्णा। कामतृष्णेचा अर्थ असा की इंद्रिय आणि इंद्रियाचं जगत, आपले जे इंद्रिय आहे, डोळे, कान, कानाचा जो विषय आहे तो ध्वनी, शब्द, त्याच्याप्रती असणारी तृष्णा, किंवा त्याच्याप्रती असणारी एक प्रकारची द्वेष वृत्ती, मग ही जी तृष्णा निर्माण होते कानाचा विषय ध्वनी त्यातून तयार होते, त्याचप्रमाणे जिभेचा विषय रस टेस्ट त्यातून तयार होते, त्वचेचा विषय स्पर्श त्यातून तयार होते, त्याचप्रमाणे जिभेचा विषय म्हणत असताना रस टेस्ट मी सांगितले, आणि मन, मनाचा विषय विविध मानसिक प्रवृत्ती, आणि त्या प्रवृत्तीतून निर्माण झालेल्या तुमच्या धारणा, त्या वृत्तीच्या प्रती निर्माण झालेली आहे। पहिली गोष्ट तृष्णा जी आहे ती कामतृष्णा जी आहे, की आपल्याला आपल्या इंद्रियामुळे ज्या ज्या गोष्टीची आवड निर्माण होती त्या त्या गोष्टी उपभोगण्याची तृष्णा, त्याला कामतृष्णा असं म्हणतात। या कामतृष्णेतून जी यांची वृत्ती तयार होते की इथलीच सुखदायक वस्तू नाही, इथलीच तृष्णा नाही तर परलोक पण आहे, अस्तित्व एवढंच नाही, कारण माणूस कितीतरी म्हटलं अस्तित्व नाही आहे दुसरं, तरी मृत्यूच्या वेळी त्याला असं वाटतं की दुसरं कुठलं तरी अस्तित्व आहे, दुसरं कुठलं तरी जग आहे, की आपलं इथलं अस्तित्व संपलं का आपण तिथे जातो, आपण कितीतरी स्वतःला समजवण्याचा प्रयत्न केला की असं नसतं, कुठेतरी अभूत मनामध्ये अशी भावना असते की असं असतं. म्हणून मृत्यूच्या नंतर कुठेतरी चांगल्या प्रकारच्या अवस्थेमध्ये किंवा चांगल्या प्रकारच्या सृष्टीमध्ये जन्म घेण्याची तृष्णा, त्याला म्हटली गेली विभव तृष्णा. आणि वारंवार जन्म घेण्याची तृष्णा जी आहे त्याला म्हटली गेली भवतृष्णा. कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा अशा तीन प्रकारच्या तृष्णेने युक्त आपण बनलं जातो. आणि या तीन तृष्णा ज्या आहेत त्या तीन तृष्णेंच्या प्रती जी आसक्ती तयार होते त्याला उपादान असं म्हटलं जातं. त्याला अटॅचमेंट, इतकी स्ट्रॉंग अटॅचमेंट, म्हणजे आपली स्वतःची स्वतःच्या शरीराच्या प्रती किती अटॅचमेंट आहे हे जर स्वतः स्वतःचं आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या लक्षात येईल. म्हणजे शरीराच्या प्रतीची आसक्ती त्याला म्हटलं जातं की रूप स्कंद, आणि रूप स्कंदातून तयार झालेली उपादानाची स्थिती स्ट्रॉंगली आसक्ती. आणि नामस्कंद म्हणजे मनातून मानसिक तत्वाच्या प्रती तयार झालेली मानसिक आसक्ती, त्याला नामस्कंद आसक्ती असं म्हणतो. मग त्याचे जे काही भाग आहेत त्या भागामध्ये आपण जर पाहिलं तर विज्ञान स्कंद याची आसक्ती, आणि प्रत्येक इंद्रिय आणि प्रत्येक इंद्रियाचं विज्ञान वेगवेगळं आहे. डोळ्याचं विज्ञान त्याला चक्षु विज्ञान म्हणतो, कानाचं विज्ञान त्याला श्रोत विज्ञान असं म्हटलेलं आहे, नाकाचं विज्ञान त्याला ग्रहण विज्ञान असं म्हटलेलं आहे, जिभेचं विज्ञान त्याला जिव्हा विज्ञान असं म्हटलं, त्वचेचं विज्ञान त्याला काया विज्ञान असं म्हटलेलं आहे, आणि या सगळ्या विज्ञानांचा संग्रह ज्या ठिकाणी होतो त्याला मनोविज्ञान असं म्हटलं आहे. संपूर्ण शरीरामध्ये ही अवस्था आपली आहे. आपलं शरीर नाम आणि रूप स्कंदात्मक आहे, आणि बुद्ध असं म्हणतात की हे संक्षिप्तपणे नाम आणि रूप स्कंद जे आहेत ते दुःख आहे. हे दुःखाचं काय, कारण त्याच्यात ही प्रक्रिया कशी घडते हे आपल्याला माहीत नाही म्हणून ते दुःख आहे. आणि त्याची माहिती असणे म्हणजे आर्य सत्य जाणणे म्हणजे दुःखमुक्ती आहे. आर्य सत्याचा बोध येणे म्हणजे दुःखमुक्ती आहे, आणि आर्य सत्याविषयी अज्ञान असणे म्हणजेच अविद्या आहे. जेव्हा जेव्हा माणसाचा हा जो बोध जो आहे हा स्वतःच्या प्रती विकसित व्हायला लागतो, त्याची आसक्ती हळूहळू कमी कमी व्हायला लागते. कारण आसक्तीतूनच पुनर्भ्रमणाची प्रक्रिया, आसक्तीतूनच पुनर्जन्म आहे, आसक्तीतूनच गती आहे. ज्याप्रमाणे विज्ञान असं म्हणतं की ऊर्जा ही कधी नष्ट नाही आणि ऊर्जा ही कधी निर्माण नाही करत, ऊर्जा फक्त गतिमान होत जाते, त्याला तुम्ही एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीमध्ये रूपांतरित करू शकता, पण ऊर्जा ही गतिमान सतत राहते. बाबासाहेब असं म्हणतात की प्रत्येक इलेक्ट्रिक फील्डसोबत मॅग्नेटिक फील्ड असतं, आणि प्रत्येक इलेक्ट्रिसिटी निर्माण होण्यासाठी मॅग्नेटिक फील्ड हे ॲक्टिवेट लागतं. जेव्हा मॅग्नेटिक फील्ड जर नसेल तर इलेक्ट्रिसिटी तयारच नाही. त्याप्रमाणे माणूस जो आहे त्या माणसाचं शरीर आणि शरीरामध्ये असणारं त्याचं जे विज्ञान आहे हे त्याच्यासोबत नसेल तर त्या व्यक्तीची जिवंतता सिद्ध नाही. परंतु माणसाचं शरीर आहे त्या शरीराच्या व्यतिरिक्त त्याची जी विज्ञानाची स्थिती आहे, त्याची जी ऊर्जेची स्थिती आहे, ती नसते असं आपण म्हणू शकत. कारण की जरी आपण लाईट बंद केली याचा अर्थ लाईट संपते असतला भाग नाही, ऊर्जा संपते असतला भाग नाही. इथली एनर्जी बंद झाली तर दुसरीकडे एनर्जी चालू असते, ऊर्जा त्या ठिकाणी जाते. हे आधुनिक विज्ञानातलं जे बाबासाहेबांनी जे उदाहरण दिलेलं आहे की प्रत्येक माणसाला हे लक्षात आलं पाहिजे की प्रत्येक व्यक्ती जो आहे हा एक इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड, चुंबकीय तत्व आणि विद्युतीय तत्व यांनी बनलेला आहे. आणि हे चुंबकीय तत्व हे तुमचं शरीरात तुमचं मन आहे, आणि हे विद्युत तत्व ज्याच्यातून सर्व तुमच्या शरीरातील आहार आणि तुमच्या शरीरातील होणारे बदल जे आहेत किंवा तुमच्या शरीरातील समग्र ॲक्टिव्हिटी जी आहे ही जाणतेपणे अजाणतेपणे जी चालते ते तुमचं इलेक्ट्रिक फील्ड, तुमचं विद्युत क्षेत्र. आणि मृत्यूनंतर या विद्युत क्षेत्राचं काय होतं? शरीराचे अंत्यसंस्कार होतात, परंतु त्या शरीरामध्ये असणारे विज्ञान जे आहे या विज्ञानाची गती होते. म्हणून तर पुण्यानुमोदन करतो आपण, त्या पुण्यानुमोदनला म्हणतो सुगती व्हावी दुर्गती व्हावी. सुगती होण्यासाठी पुण्यानुमोदन करतो आणि दुर्गती होऊ नये म्हणून प्रार्थना वंदन आपण करतो आणि चांगले व्हायब्रेशन करतो. तयार व्हायब्रेशन एक एनर्जी आहे, ध्वनी. म्हणजे जरी आधुनिक विज्ञानामध्ये संपूर्ण जगाची रचना ही होत असताना ही ऊर्जेद्वारे झाली असे म्हटलं जातं, परंतु भारतामध्ये, भारतातील या समग्र ज्ञानप्रक्रियेमध्ये तुम्ही पाहिलं तर ध्वनीतून सर्व जगाची उत्पत्ती झाली असं म्हटलं जातं. ध्वनी बघा सतत तुमच्या कानावरती आहे, सतत त्या प्रक्रियेमध्ये आहे. ध्वनीचाच वापर आपण करतो आणि ध्वनीतूनच आपण ऊर्जा तयार करतो. म्हणून ध्वनी जो आहे हा खूप महत्त्वाचा आहे. आणि माणसाच्या मृत्यूनंतर जे जे आपण जी जी कृती करतो, बघा 2 मिनिटं आपण श्रद्धांजली अर्पण करतो हे कोणी सांगू शकणार नाही, ते 2 मिनिटं शांत करा. जिथे शांतता असते तिथे व्हायब्रेशन असते, जिथे व्हायब्रेशन असतं तिथे तुम्ही जो व्यक्ती आपल्याला सोडून गेलेला आहे त्याला चांगली गती प्राप्त करून देण्याची ऊर्जा तुमच्यामध्ये सामावलेली असते, ती तुम्ही निर्माण करू शकता. आणि म्हणून 2 मिनिटं शांतपणे श्रद्धांजली आपण अर्पण करत असतो. त्याच्या पाठीमागचं विज्ञान हे अनेक लोकांना मिळतं. म्हणून मृत्यूनंतर माणसाच्या जीवनाची जी प्रक्रिया जी असते ती प्रक्रिया ही खऱ्या अर्थाने गतीची असते, डायरेक्शनची असते. आणि हे डायरेक्शन त्याला चांगल्या प्रकारचं मिळावं, त्याला चांगली गती प्राप्त व्हावी म्हणून आपण करत असतो. आणि निर्वाण हा त्याच्याशी संबंधित घटक आहे. निर्वाण म्हणजे माणसाच्या मृत्यूनंतर त्याची गती होते, त्याचा पुनर्भव होतो, त्याची जन्माची प्रक्रिया होते, याला चक्र म्हटलं जातं. यालाच भवचक्र म्हटलं जातं आणि यालाच धम्मचक्र म्हटलं जातं. धम्मचक्र म्हणजे दुसरं काही नाही, विशेष नाही. धम्मचक्र याचा अर्थ प्रतित्य समुत्पाद आहे. धम्मचक्र याचा अर्थ काय की माणसाचा जन्म कसा होतो आणि माणसाचा मृत्यू त्याला कसा येतो आणि मृत्यूनंतर परत त्याची प्रक्रिया कशी घडते याची जे स्पष्टीकरण बुद्धांनी सांगितलेले आहे ते प्रतित्य समुत्पाद कार्यकारण भावनेच्या आधारित सांगितले. कारण प्रत्येक कार्य जे आहे त्याच्या पाठीमागे कारण आहे आणि प्रत्येक कारणांच्या पाठीमागे कार्य. कधीकधी कारण आपल्याला समोर दिसतं आणि त्याच्यानंतर त्याचं कार्य दिसतं आणि कधीकधी कार्य अगोदर होतं आणि त्याची कारणं नंतर आपण लक्ष देतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की माणसाच्या आसक्तीमुळे माणसाची पुनर्भवनाची प्रक्रिया होते आणि ही पुनर्भवनाची प्रक्रिया होत असताना मग त्याचा जन्म होतो. त्याला उपादान पच्चया भव असं म्हटलं जातं. भव पच्चया जाती, जाती म्हणजे जन्म. भव म्हणजे बनण्याची क्रिया होते. इथे प्रत्येक गोष्ट बनत आहे आणि प्रत्येक गोष्ट बनत असताना आपलं जीवन पण बनत आहे. आपलं जीवन बनत आहे कारण की आपलं म्हातारपण हळूहळू विकसित होतं. आपल्या जीवनातलं हे मोठं परिवर्तन आहे जे आपल्या लक्षात येत नाही, पण ते क्षणाक्षणाला होत आहे आणि हळूहळू ते जन्मातून डायरेक्ट मृत्यूपर्यंत रूपांतरित होत आहे. हळूहळू मृत्यू आपल्याला येत आहे, येणार आहे, परंतु त्याचं कोणतं प्रयोजन नाही आपल्याकडे, त्याची कोणती कला नाही जीवन जगण्याची. खरं म्हणजे धम्म म्हणजे काय तर एक प्रकारचं प्रिपरेशन आहे, एक प्रकारची तयारी आहे की मृत्यू कसा यावा याची. एक प्रकारचं जीवनातलं पूर्णत्व आहे जे धम्मातून सिद्ध होतं आणि त्याच्या अगोदर धम्माचं आचरण कसं करायचं यासाठी शील आहे. समाजातली नीती जी आहे त्या नीतीला कशा पद्धतीने मेंटेन करायचं, एकीकडे समाजातली नीती मेंटेन करायची यासाठी बुद्धांनी शील भावना सांगितली. परंतु ज्या प्रदेशामध्ये चोरी होतच नाही ज्या प्रदेशामध्ये प्राणी हिंसा होतच नाही, ज्या प्रदेशामध्ये काममित्याचार होतच नाही, ज्या प्रदेशामध्ये लोक खोटं बोलत नाही, ज्या प्रदेशामध्ये कोणीही लोक दारू पित नाही, अशा लोकांना बुद्ध काय सांगते? अशा लोकांना बुद्ध त्याच्या ॲडव्हान्स जी अवस्था आहे ती गोष्ट सांगतात. म्हणजेच महासतीपट्टण सुप्त जे आहे ते कुणाला सांगितले तर कुरु प्रदेशातल्या लोकांना सांगितले की जे ज्यांच्यामध्ये या शिलाच्याही पलीकडच्या अवस्था आहेत. परंतु शील काय करतं? शील म्हणजे नीती. बाबासाहेब म्हणतात धम्म म्हणजे नीती, नीती म्हणजे सामाजिक नीती. सामाजिक नीती कशी असावी, लोकांचे एकमेकांमध्ये व्यवहार कसे असावे यासाठी जी गोष्ट सांगण्यात येते त्याला शील असं म्हणतात. आणि शीलातून मानसिक समाधान तयार होतं. शीलातून एक प्रकारची मानसिक शुद्धता निर्माण होण्याचा एक प्रयत्न केला जातो. आणि या शीलातून जी मानसिक शांती ज्यावेळेस निर्माण होते तर त्याचा उपयोग समाधी मार्गासाठी केला जातो. त्याला पुण्य असं म्हणतात आणि पुण्याचा उपयोग समाधीसाठी होतो. समाधी, या समाधीमध्ये आपल्याला हे गोष्ट लक्षात आली पाहिजे की प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक क्षणाक्षणाला आपलं जीवन जे आहे एक प्रकारच्या श्वासाच्या प्रक्रियेवरती. जर श्वास नाही घेतला तर आपल्यामध्ये प्राणतत्व येणारच नाही. आणि उच्छ्वास जर आपल्या शरीरातून बाहेर नाही गेला तर आपल्या शरीरामध्ये गुदमरण्याची प्रक्रिया आहे. म्हणून बुद्धांनी खूप सुंदर आणि खूप सिम्पलेस्ट अशा पद्धतीची ही जीवन प्रक्रिया समजून सांगितलेली आहे. आणि ती जीवन प्रक्रिया ह्या श्वासोश्वासाच्या प्रक्रियेतून आपल्याला समजावेत. श्वासोश्वास काय करतं की ज्याकडे जर आपण जागृतपणे जर जाणण्याचा प्रयत्न केला, आता तुम्ही बसलाय, तुमचे डोळे उघडे आहेत आणि तरी तुम्ही श्वास पाहताय, तर पाहता पाहता तुम्हाला एक प्रकारची शांती आहे. पाहता पाहता तुमचं मन शांत होईल. पाहता पाहता तुम्हाला असं वाटेल की जीवन हे अतिसूक्ष्म आहे. परंतु ते जीवन जे आहे ते एकतर भविष्यकाळात जाते किंवा भूतकाळात जाते, आणि श्वास जो आहे तो वर्तमान काळात जातो. श्वास तुम्ही घेत नाही, श्वास शरीर घेते. परंतु ते श्वास घेण्याची आणि सोडण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही जागृत होता. जर तुम्ही जागृत व्हाल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की तुमची जन्म घेण्याची प्रक्रिया चाललेली आहे आणि तुमची मृत्यूची पण प्रक्रिया चालली. जन्म आणि मृत्यू सदोदित चाललेला आहे आणि जन्म आणि मृत्यू सदोदित चालल्यानंतर ही जाती म्हणजे जन्म, हे जन्म काय हे तुमच्या लक्षात. कारण त्या जन्मातून हळूहळू रूपांतरण जे आहे त्याचं जी अनित्यता जी आहे ती अनित्यता ही हळूहळू तुम्हाला तुमच्या जरापणमध्ये जिथे तुम्हाला दुःख अनुभूतीला येतं, जिथे म्हातारपणामध्ये जे दुःख म्हणजे एक प्रकारे आपण कुणावर तरी डिपेंड राहतो अशा प्रकारची जी प्रक्रिया तयार होत असते ते म्हातारपण म्हणजे दुःख आहे असं बुद्ध म्हणतो. परंतु म्हातारपण हे पूर्ण सौंदर्यपूर्ण पाहिजे. जर बालपण जर सुंदर असेल तर बालपणाचा विकास हा म्हातारपणामध्ये जास्त दिसला पाहिजे. परंतु म्हातारपण जे आहे ते या अनुभवामुळे विकसित होत नाही, उलट म्हातारपणामध्ये जास्त चिडचिड होते, उलट म्हातारपणामध्ये जास्त दुःख होतं आणि मनासारख्या गोष्टी होत नाही म्हणून जास्त दुःख होतं. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तारुण्य आणि म्हातारपण ह्या गोष्टी येणारच आहे. परंतु त्याची जाणीव जी आहे ती जाणीव विकसित करणे म्हणजे अनित्य आणि अनात्मता हे आपल्यामध्ये विकसित करणे हे गरजेचं आहे. जिथे अनित्य आणि अनात्म अशा प्रकारची भावना विकसित होते त्या ठिकाणी सर्व प्रकारची दुःख ही कमी कमी होत जातात आणि जीवन जे आहे हे मृत्यूच्याही पलीकडे पोचून जाते. जिथे मृत्यू निस्ता होत नाही तर तुमचा मृत्यू होण्याच्या अगोदर तुमचा जो बोध आहे अनित्य आणि अनात्मतेचा बोध स्वतःच्या संदर्भातला, स्वतःच्या नाम आणि रूपात्मक स्कंदाच्या संदर्भातला जो बोध आहे तो बोधच तुम्हाला निर्वाणिक अवस्थेमध्ये पोचून जातो. कारण की तुमची जागृती, तुमची वर्तमान स्थिती ही तुम्हाला सर्व प्रकारच्या तृष्णेतून मुक्ती मिळवून देते. कारण तृष्णा असं काय नसतं, जागृती नसल्यामुळे ती तृष्णा वाटते. आणि जागृती कोणती? तर जागृती तुमच्या एकंदरीत संपूर्ण शरीराच्या प्रक्रियेची. म्हणून विपश्यना ध्यान हे तुम्हाला पूर्ण जागृत करण्यासाठी, आणि विपश्यना ध्यान हे तुमचे इंद्रिय आणि इंद्रियांची जागृती याच्या संदर्भात आहे. ही तुमच्या शरीरातील जे काही संस्कार आहेत त्या संस्कारांच्या जागृतीच्या प्रती आहे. ज्या वेदनास वेदना आपण म्हणतो त्याच्याप्रती जागृती आहे. जे चार प्रकारच्या विपश्यनाच्या भावना आहेत त्याच्यामध्ये पहिली भावना जी आहे ती कायानुपस्सनेची आहे, स्वतःच्या शरीराला पाहण्याची आहे, स्वतःचा श्वासोश्वास पाहण्याची, स्वतःचं उठणं बसणं चालणं बोलणं हे जागरूकपणे होते का नाही पाहण्याची. दुसरी जी पश्चना आहे त्याला वेदनानुपस्सना असं म्हटलं जातं. वेदनानुपस्सना ही तुमच्या संवेदना पाहण्याची आहे की पायाला दुःखदायक संवेदना येतात किंवा पाठीमध्ये दुःखदायक संवेदना येतात. त्या संवेदना ह्या तुमच्या कर्म जे तुम्ही केलेले त्या कर्माचा विपाक म्हणून त्या संवेदना आहेत, त्या अशाच निर्माण नाही. ज्या काही पीडादायक संवेदना त्या कर्मातून तयार झालेल्या आहेत. म्हणून त्या संवेदनेला वेदनानुपस्सनेला पाहण्याची प्रक्रिया. तिसरी प्रक्रिया जी आहे ती चित्तानुपस्सनेची आहे. चित्तामध्ये येणारे विचार यांना पाहणे, चित्तामध्ये येणाऱ्या विविध भावना त्यांना पाहणे, चित्तामध्ये येणाऱ्या विविध प्रवृत्ती त्यांना जाणणे, चित्तामध्ये येणारे सुख दुःखाचे अनुभव त्यांना जाणणे किंवा राग लोभ द्वेष मोह याचे जे काही स्थिती आहे त्यांना जाणणे, याला चित्तानुपस्सना असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर आहे धम्मानुपस्सना, की या काया वेदना आणि चित्त या तिन्ही प्रक्रियेतून जी मानसिक मनोदशा आपली तयार होते त्याच्यामध्ये दुःख तयार होतं आहे का, याच्यामध्ये राग निर्माण होतो आहे का, याच्यामध्ये द्वेष निर्माण होतो आहे का, याच्यामध्ये मोह निर्माण होतो आहे का, याच्यामध्ये वीतराग निर्माण होतो आहे की राग नसलेली अवस्था तयार होती आहे, की याच्यामध्ये द्वेष नसलेली अवस्था तयार होते, की याच्यामध्ये मोह नसलेली अवस्था तयार होते, अशा प्रकारची जी मानसिक दशा जी आहे या मानसिक दशेला पाहण्याची जाणण्याची प्रक्रिया त्याला धम्मानुपस्सना असं म्हणतो. या चार पश्चनेद्वारे आपण स्मृतीची भावना केली जाते, यातून सम्यक समाधी विकसित होते. या सम्यक समाधीतून दोन प्रकारच्या समाधीच्या अवस्था तयार होतात. म्हणजे जो आपला विषय जो आहे निर्वाण हा सम्यक समाधीतून निर्माण होतो, आणि सम्यक समाधी येण्यासाठी सम्यक स्मृती लागते, सम्मासती लागते, सम्यक जागृती लागते. सम्यक समाधीतून दोन प्रकारच्या अवस्था तयार होत असतात. म्हणजे या ठिकाणी यांनी सांगितलं की त्यांनी ध्यानाच्या चार अवस्था सांगितल्या. तर चार अवस्थेमध्ये जी पहिली जी अवस्था आहे त्या पहिल्या अवस्थेला विचार, वितर्क, प्रीती, सुख आणि एकाग्रता या गोष्टी आपल्यामध्ये निर्माण होतात. ह्या कशा निर्माण होतात? जेव्हा आपला मार्ग जो आहे तो धम्मावरती आपण आरूढ असतो, तर हा आरूढ मार्ग जो आहे या धम्माचा अनुभव घेत असताना किंवा याचं आचरण करत असताना आपली एक मनाची अवस्था बनली जाते, की आपल्याला विचार जाणवतात आणि शंका कुशंका वितर्क भावना आपल्याला जाणवते, किंवा आपल्या मनाला सुखदायक वाटतं, प्रीतीदायक वाटतं आणि मानसिक एकाग्रता झालेली असतं आपल्याला वाटतं, तेव्हा आपली अवस्था असते सोतापन्न अवस्था. स्वतःपन्न जी अवस्था आहे म्हणजे अजून धम्मामध्ये फक्त प्रवेशाच्या मार्गात आहे आपण. स्वतःपन्न म्हणजे प्रवेश, स्वतःपन्न म्हणजे खूप अवस्था नाही मोठी. स्वतःपन्न अवस्था ही आपल्यामध्ये निर्माण होणे समाधीच्या मार्गाने, म्हणजे आपण धम्म प्रवाहामध्ये. तत्पूर्वी फक्त आपण श्रोतूमध्ये आहे, श्रोतूवर्ग आहोत, परंतु ज्यावेळेस आपण ह्या स्वतःपन्न अवस्थेमध्ये येतो त्यावेळेस खरी वास्तविक धम्माची प्रक्रिया ही आपल्यामध्ये चालू होते, म्हणून त्याला म्हटलं गेलं स्वतःपन्न. आता स्वतःपन्न अवस्थेमध्ये जर आपल्याला मृत्यू आला तर या मृत्यूनंतर आपली जी गती होते पुढची, किंवा आपली जी पुनर्भवाची जी प्रक्रिया होते त्या पुनर्भवाची प्रक्रिया जोपर्यंत आपलं परिनिर्वाण येत नाही, जे सुरुवातीला तुम्ही आला निर्वाणिक अवस्थेमध्ये, परंतु निर्वाणिक अवस्था अजून प्राप्त नाही झाली, ती प्राप्त होण्यासाठी परत तुमचं जीवनक्रम चालू होईल. पण ज्यावेळेस जीवनक्रम चालू होईल त्यावेळेस तुमच्या जन्म होण्याच्या प्रक्रियेमध्ये बोध असेल, जाणीव असेल, तुम्ही स्वयं अनेक गोष्टी अनुभूतीने जन्माच्या प्रक्रियेमध्ये आलेला असेल, आणि तेव्हा तुमचं जीवन जे आहे हे परिनिर्वाण अवस्थेपर्यंत जाईपर्यंत तुम्हाला जीवन जे आहे ते जीवन तुम्हाला प्राप्त होईल. म्हणजे एक ज्याला विधी असं म्हटलं जातं, विधी, विधी म्हणजे काय? मृत्यू, मृत्यूची प्रक्रिया असते. मृत्यूची प्रक्रिया आपल्याला डायरेक्ट मृत्यू दिसतो, मृत्यूची प्रक्रिया तशी नसते. पहिलं शरीराच्या वेदना कमी होतात, पहिल्या शरीरातील सर्व भावना कमी होतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चित्त अवस्था तयार होतात, त्याला वोठपन्न, भपंग अशा प्रकारचे वेगवेगळ्या चित्त अवस्था दिले जातात. संपुट्ठान याला वेगवेगळी नाव आहेत, तर हे सगळं विश्लेषण करायचं म्हटलं तर खूप मोठं प्रवचन होतं. आणि त्याच्यानंतर आपली एक भीतीची प्रक्रिया तयार होते, आणि मृत्यू म्हणजे भीती. तर ही मृत्यूची प्रक्रिया झाल्यानंतर आपला परत भव होतो, पुनर्भव होतो, आणि पुनर्भव झाल्यानंतर मग पुन्हा जी आपली प्रक्रिया जीवनाची जर बोधात्मक स्वरूपामध्ये राहिली, किंवा याच जन्मामध्ये तुम्ही आणखीन ध्यान केलं, अजून तुम्हाला विपश्यना भावना हे अतिशय प्रबळ तुमची झाली, तर तुम्ही दुसऱ्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये पोचू शकता, त्याला सकृतगामी असं. सकृतगामी याचा अर्थ असा की ज्या वेळेस तुमची मनोअवस्था जी आहे ही वितर्क आणि विचाराने संपून जाते, विचार नाही राहत आणि वितर्क पण नाही राहत, मनामध्ये फक्त प्रीती राहते, सुख राहतं आणि एकाग्रता राहते, ह्या तीन गोष्टी ज्यावेळेस राहतात त्यावेळी जी अवस्था निर्माण होते ही सकृत अवस्था असते. इथे तुम्ही काही करत नाही, नॅचरलनेस तुमच्यामध्ये येते, आणि त्याच्यावरती तुम्ही आपोआप अनुगामी, याचा अर्थ तुम्ही तुमचं जे पुढील जे काही जीवन प्रक्रिया आहे ती चाललेली असते. पुन्हा तुम्हाला जर मृत्यू आला तर पुन्हा तुमची गती परिनिर्वाण होईपर्यंत राहते. परिनिर्वाण याचा अर्थ कायमचा मृत्यू, निर्वाण याचा अर्थ तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये धम्माच्या बोधातून सगळ्या राग द्वेष मोह या सर्व तृष्णेतून मुक्ती ज्यावेळेस संभव होते त्यावेळी जी अवस्था तयार होते ती अवस्था करुणा आणि प्रज्ञेयुक्त जी अवस्था असते त्याला निर्वाण असं म्हणते. निर्वाण हे जिवंतपणे आपल्याला प्राप्त करता येईल, आणि परिनिर्वाण याचा अर्थ मृत्यूनंतर परत आपला पुनर्भव होत नाही, म्हणून त्याला परिनिर्वाण हा शब्द वापरलेला. परंतु ध्यानाच्या तिसऱ्या अवस्थेमध्ये ज्याला अनागामी अवस्था म्हणतात, की जेव्हा एकदा जन्म होण्याची प्रक्रिया होते तर त्या अनागामीच्या अवस्थेमध्ये फक्त आपल्या सुख, एकाग्रता आणि उपेक्षा अशा तीन गोष्टी आपल्यामध्ये राहतात, आणि त्याच्याही पलीकडे जेव्हा अरहंत अवस्था आपल्याला प्राप्त होते तर अरहंत अवस्था प्राप्त झाल्यानंतर आपल्यामध्ये फक्त उपेक्षा आणि प्रीतीसुख, प्रीती एवढीच भावना आपल्यामध्ये राहते, त्याच्या व्यतिरिक्त काही राहत नाही. आणि जे आपल्यामध्ये प्राप्त झालेलं असतं ते समग्र आपलं एक डेव्हलपमेंट असतं, ती अरहंत अवस्था म्हणजे कोणत्याही प्रकारच्या विकारविरहित अशा अवस्थेमध्ये आपलं मन जे आहे ते स्थिर झालेलं असतं, आणि या प्रकारची अवस्था प्राप्त झाली का तर निर्वाण असं संबोधतात. निर्वाण कसं आहे तर परमसुख असतं, निर्वाण कसं आहे तर शांतीदायक असं संबोधलं जातं. निर्वाण कसं आहे तर ही निर्वाणाची प्रक्रिया म्हणत असताना याला एक नाव आहे, याला म्हणतात सोपादिशेष निर्वाण. म्हणजे निर्वाणाचे दोन प्रकार आहेत, एक सोपादिशेष निर्वाण आणि एक निरुपादिशेष निर्वाण. सोपादिशेष निर्वाण याचा अर्थ असा, आता तुम्ही अरहंत अवस्था प्राप्त केली, तुम्ही निर्वाण अवस्था प्राप्त केली, पण तुमचं शरीर तरी पण जिवंत आहे, तरी पण तुम्ही कार्यान्वित आहात आणि तुम्ही तुमच्या शरीराची प्रक्रिया चालली असताना, म्हणजे ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती सायकल चालवत आहे आणि सायकल चालवत असताना अचानक त्याने पॅंडल मारायचं बंद केलं, तर सायकल चालवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, पॅंडल मारले, परंतु आता पॅंडल मारायची गरज नाही, आता सरळ त्याची सायकल उतारायला जोरात चालली आहे, जितकी ती जाईल तितकी ती चालेल. तसं माणसांना निर्वाण एकदा प्राप्त झालं का त्याची कोणत्याही प्रकारची वेगळी स्वयं प्रयत्न करण्याची प्रक्रिया राहत नाही, जितकं त्याला जीवन मिळालं तितकं तो जीवन जगेल आणि जिथे त्याचा मृत्यू होईल त्या मृत्यूला मृत्यूनंतर जेव्हा काहीच उरत नाही, म्हणजे त्याच्या कर्माचा विपाकच राहत नाही, आपले कर्म आणि त्या कर्माचा विपाक जोपर्यंत शिल्लक असतो तोपर्यंत आपली पुनर्भव होण्याची प्रक्रिया ही चाललेली असते, परंतु निर्माण झाल्यानंतर कर्माचा विपाक राहत नाही, त्याला म्हटलं जातं निरुपाधीश निर्वाण. मृत्यूनंतर जे निरुपाधीश म्हणजे अवशेष असं काहीच राहत नाही आणि माणसाचा मृत्यू होतो त्यावेळेस त्याला म्हटलं जातं परिनिर्वाण. हे ज्ञानप्राप्त व्यक्तीच्याच मृत्यूला परिनिर्वाण म्हटलं जातं. ज्याला ज्ञानप्राप्त नाही अशा व्यक्तीला संबोधू शकत नाही आपण, म्हणून ज्याला ज्ञान प्राप्त आहे त्याला परिनिर्वाण अवस्था प्राप्त आहे. म्हणजे अरहंत व्यक्ती हा परिनिर्वाण अवस्थेमध्ये येतो. म्हणजे एक निर्वाण आणि निर्वाणाच्या दोन गोष्टी, सोपाधिशेष निर्वाण म्हणजे काही विचार वितर्क शंका कुशंका किंवा सुख प्रीती अशा काही गोष्टी शिल्लक राहतात, अशा काही गोष्टीला आपण अटॅच राहतो त्याला म्हटलं जातं की निरुपाधीश निर्वाण. सोपाधिशेष निर्वाण त्याला म्हटलं जातं. आणि जेव्हा काही शिल्लक राहत नाही, ज्यावेळेस मृत्यू होतो त्याला म्हटलं जातं निरुपदेश निर्वाण. परंतु हे कधी प्राप्त होतं? हे सम्यक स्मृती आणि सम्यक समाधीची प्रबळ भावना तुमच्यामध्ये झाली असेल तेव्हाच प्राप्त होते, त्याशिवाय ते प्राप्त होऊ शकत नाही. आता यातील महापरिनिर्वाण हा आणखी एक महत्त्वाचा आपला सगळ्यात महत्त्वाचा भाग. आता निर्वाण तुमच्या लक्षात आला असेल की निर्वाण हा प्रत्येक व्यक्ती प्राप्त करू शकतो आणि निर्वाण प्राप्त केल्यानंतर जो काळ ज्या काळाने त्याला मृत्यू होतो तेव्हा त्याला परिनिर्वाण प्राप्त होतो, हे परत त्याचा जन्म नाही. आता महापरिनिर्वाण हे कुणाला संबोधलं जातं? तर महापरिनिर्वाण हे बुद्धांना संबोधलं, कारण बुद्धांचं बुद्धत्व हे अनेक जन्माच्या पारमितीतून आलेलं आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बुद्धांना ज्यावेळेस निर्वाण प्राप्त होतं की त्यांच्या अनेक जन्माच्या पारमिता किंवा त्यांच्या बोधिसत्वाच्या अवस्था आणि त्यांनी प्राप्त केलेल्या अभिज्ञा की त्यांच्याकडे आलेल्या सुपरनॅचरल पॉवर्स, त्यावेळेस व्यक्तीला एक पहिली अवस्था प्राप्त होते ज्याला म्हटलं जातं निर्वाण काया. निर्वाण काया हे अरहंत व्यक्तीला प्राप्त होते. जो कोणी अरहंत बनेल, जो कोणी विकारमुक्त बनेल त्याला निर्वाण काया प्राप्त होते. निर्वाण काया म्हणजे काय? तर आणखी त्याचा मृत्यू झालेला नाही, पण मृत्यू जर झाला तर त्याची अवस्था कुठे जाईल? त्याची अवस्था ज्याला जुगण्याचा एक जो सेतू आहे किंवा एक जो मार्ग आहे किंवा ब्रिज जो आहे, तो ब्रिज या अस्तित्वामध्ये या एक्झिस्टन्समध्ये तो आणखीन त्याला प्राप्त झालेला नाही. तो प्राप्त होण्यासाठी त्यातला जो बोध जो आहे तो बोध ज्यावेळेस निर्माण त्याला होतो, म्हणजे निर्वाण काय ती अजून शून्य अवस्था निर्माण झालेली नसते, अनात्म अवस्था आलेली असते, अनित्य अवस्था आलेली असते, विकारमुक्त अवस्था आलेली असते, परंतु शून्यता त्यांच्यामध्ये आलेली नसते. आणि जिथे शून्यता भाव निर्माण झालेला नसतो त्या ठिकाणी निर्वाण काय तर असतेच, सुख असतंच, परंतु निर्वाण आणि हे संपूर्ण विश्व जे आहे हे चराचरामध्ये चाललेलं, हे प्रत्येक क्षणाक्षणाला चाललेली जी प्रक्रिया जी आहे, या प्रक्रियेमध्ये किंवा या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये त्याला प्रवेश करण्याचा एकमेव मार्ग जो असतो त्या अस्तित्वामध्ये, ही तर त्याच्याही पलीकडची अवस्था त्याला प्राप्त करायची असते आणि ती अवस्था प्राप्त करण्यासाठी जो ब्रिज तयार केला जातो किंवा होतो त्याला म्हटलं जातं संभोग काया. संभोग कायाचा अर्थ समग्र जे अस्तित्व आहे म्हणजे असे अनेक प्लॅनेट आहेत, असं अनेक कॉस्मिक वेव्ज आहे, हे जे काही संपूर्ण ब्रह्मांड जे आहे या ब्रह्मांडामध्ये तुम्ही जिथून आलात तिथे पोचण्यासाठी जी अवस्थेची निर्मिती जी होते ती या प्रकारे होते. म्हणून निर्वाण काया आणि निर्वाण कायेतून निर्माण ज्यावेळेस होते किंवा आणखीन त्याचा बोध ज्यावेळेस वाढतो त्यावेळेस संभोग काय असतो. संभोग कायाचा अर्थ काय की एक टुनिंग निसर्गाशी किंवा या संपूर्ण ब्रह्मांडाशी किंवा कॉस्मिक एनर्जीशी एक असणारं ट्युनिंग जे आहे त्या ट्युनिंगला संभोग काय असं म्हणतो. आणि यातला सुप्रीम जो बोध जो आहे ज्याला सम्यक संबुद्ध असं म्हणतो आपण, तर त्या सम्यक संबुद्धामध्ये जी अवस्था म्हणली जाते त्याला म्हटलं तर धम्मकाया. धम्मकाया याचा अर्थ महाशून्य अवस्था, धम्मकाया याचा अर्थ महापरिनिर्वाण अवस्था. धम्मकाया जिथे व्यक्तीची समग्र शांती आणि करुणा आणि या करुणेसोबत त्याचा संपूर्ण बोध जो बनलेला आहे, संपूर्ण बुद्धत्व त्याच्यामध्ये समाविष्ट आहे अशा प्रकारची अवस्था बनली जाते त्याला म्हटलं जातं महापरिनिर्वाण. आणि महापरिनिर्वाण म्हणजेच महाकारुणिक अवस्था. आपण बुद्धांना महाकारुणिक म्हणतो, आपण बुद्धांना तथागत म्हणतो. महाकारुणिक अवस्था ही महा त्यांच्या प्रत्येक महत्त्म क्रियेतून तयार होत असते, महाशून्यतेतून ती निर्माण होत असते आणि महाशून्यता हीच तुमच्यामध्ये एक प्रकारची महाकारुणिक, महाप्रज्ञा आणि महापरिनिर्वाण अशा प्रकारच्या अवस्थे निर्माण करून देत असते. म्हणून या तीन ज्या गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या आहेत, परंतु याच्यातला फरक अनेक लोकांना माहिती नाही आणि बुद्धांना या महापरिनिर्वाण अवस्थेतून जे निर्माण होतं म्हणजे बुद्धांचं अस्तित्व पुन्हा निर्माण नाही होत, परंतु बुद्धांचं अस्तित्व समग्र चराचरामध्ये राहतं आणि ते त्यांच्या अनुभवात होतात. आणि जर आपण साधना केली आणि आपण साधना करत असताना आपण आपल्यातल्या ज्या अभिज्ञान ज्या सुपर नॅचरल पॉवर ज्याला म्हटलं जातं त्या जर विकसित झाल्या तर तुम्हाला या गोष्टींचा अर्थ व्यवस्थित समजू शकतो. आता म्हणजे खूप काही असं मायथॉलॉजिकल किंवा अगदी मेटाफिजिकल अशा प्रकारचं किंवा खूप ॲडव्हान्स अशा पद्धतीचं वाटेल, परंतु या जीवनाच्या अवस्था आहे आणि या जीवनाच्या अवस्था म्हणत असताना बुद्धत्व, सम्यक संबुद्धत्व, अरहंत आणि प्रत्येक बुद्ध अशा तीन प्रकारचे बुद्ध असतात. आपल्याला फक्त सम्यक संबुद्धाविषयी माहिती असेल. सम्यक संबुद्ध म्हणजे आपण सिद्धार्थ गौतम बुद्धांना संबोधतो. सिद्धार्थ गौतम बुद्ध हे सम्यक संबुद्ध आहे आणि सिद्धार्थ गौतम बुद्धांनी जे मार्गदर्शन केलेले आहे त्यातून ज्यांना ज्ञान प्राप्त झालं ते अरहंत बुद्ध. अरहंत बुद्ध वेगळे, सम्यक संबुद्ध वेगळे आणि प्रत्येक बुद्ध वेगळे, अशा तीन प्रकारच्या बुद्धांचं विश्लेषण बुद्ध स्वतः असेल सिद्धार्थ गौतम बुद्धांनी केले. म्हणून या गोष्टीच्या सूक्ष्मतम स्थितीमध्ये जर आपण गेला तर आपल्याला याचा बोध होऊ शकतो, आपण याला जाणू शकतो. आणि म्हणून निर्वाण म्हणजे काय, तर निर्वाण याचा अर्थ विकारातून मुक्ती. पण विकारातून जरी मुक्ती झाली तरी देखील अनित्य आणि अनात्म याचा बोध जर तुमच्याकडे असेल तर तुमच्या निर्वाणाच्या मुक्तीला परिनिर्वाण खऱ्या अर्थाने प्राप्त झालं असं म्हणता येतं. आणि परिनिर्वाणाच्या नंतरची जी प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया ही महापरिनिर्वाणाच्या प्रक्रियेपर्यंत जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत ती कार्यान्वित राहते. म्हणून आपण जास्तीत जास्त निर्वाणापर्यंत बोलू, जास्तीत जास्त धम्म सांगत असताना तो सामाजिक स्वरूपामध्ये सांगू, धम्म सांगत असताना आपल्या रोजच्या जीवनातल्या आचरणाच्या संदर्भातला सांगू, धम्म सांगत असताना जास्तीत जास्त आपण गेलो तर विपश्यपर्यंत सांगू. पण विपश्यच्या पलीकडचं आहे धम्म ज्याला म्हटलं जातं त्याला लोकोत्तर धम्म असतो. लौकिक विपश्यना आणि लोकोत्तर विपश्यना अशा विपश्यना दोन आहेत. लौकिक विपस्सना ज्याच्यामध्ये आपण आपल्या रोजच्या डेली रुटीनमध्ये ज्या ज्या काही गोष्टी करतो, श्वास पाहणे वगैरे, सगळं संवेदना पाहणे, ह्या सगळ्या लौकिक विपस्सनेचा भाग. लोकत्तर विपस्सना जी बुद्ध करतात, जी बुद्धांची अवस्था आहे त्याला लोकत्तर विपस्सना असते. आणि चित्त, चैतसिक, रूप आणि निर्वाण अशा पारमार्थिक धर्माच्या ज्या अवस्था आहेत, या पारमार्थिक धर्माच्या अवस्था ह्या तुम्हाला प्राप्त करून घेण्यासाठी आपलं जीवन जे आहे हे जीवन कुठेही व्यर्थ न घालवता योग्य दिशेला जर लावलं तर या अवस्था आपल्या प्राप्त होतात. परंतु आपण जर ते आपल्या रोजच्या जीवनातील वेगवेगळ्या गोष्टीमध्ये व्यस्ततेमध्ये जर घालवलं तर त्या गोष्टी आपल्याला प्राप्त करता येत नाही. म्हणून किती लोकं बघा, कितीतरी लोकं आहेत वेगवेगळ्या प्रकारे साधना करतात, वेगवेगळ्या प्रकारची जीवनस्टाईल, जीवन पद्धती जगतात, लाईफस्टाईल जी आहे वेगवेगळ्या पद्धतीची आहे. कुणाची भौतिक काय, फक्त खा प्या अशा प्रकारचे, खा प्या एन्जॉय करा अशा प्रकारचे. कुणाची आध्यात्मिक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कोणी लोक कोण ओम शांती ओम करतं, कोण आणखीन वेगळ्या प्रकारच्या योगाच्या साधना करतं, कोणी हटयोग करतं, कोणी काय आणखीन नवीन पद्धतीचे काही नेचरोपॅथी वगैरे अशा काही गोष्टी करतात. लाईफस्टाईलचा एक भाग आहे तुमचा. पण समग्रतेचा जो विकास आहे तो बुद्धत्वाच्या मार्गामध्ये, आणि तो मार्ग म्हणजेच काय तर तुमची सम्यक स्मृतीवरती आधारलेली ही सगळी समग्र प्रक्रिया आहे. सम्यक समाधीवरती आधारलेली सगळी प्रक्रिया आहे. आणि यातून तुमची जी प्रज्ञा जी आहे किंवा तुमचं जे ज्ञान जे आहे त्या ज्ञानाचा विस्तार. म्हणून बोध जिथे निर्माण होतो तिथे ज्ञानतार, जिथे बोध निर्माण होत नाही तिथे ज्ञानतार, जिथे टाईम आपल्याला जाणवत नाही तिथे ज्ञानाची प्रक्रिया, जिथे आपल्याला टाईम जाणवतो तिथे ज्ञानाची प्रक्रिया. म्हणजे फार महत्त्वाचं सूत्र आहे. समयाच्या पलीकडे जाणे म्हणजे निर्वाण आहे, वेळेच्या पलीकडे पोचणे तेव्हा निर्वाण अवस्था प्राप्त होते. आणि फक्त काल कथित आणि कालवश अशा अवस्थेमध्ये जाणे म्हणजे काळातीत असणे. कालकथित शब्द आपण वापरतो काळाप्रमाणे म्हणतो, कालवश काळाच्या आधी म्हणतो, परंतु काळाच्याही पलीकडे जो पोहोचतो त्यालाच बुद्ध म्हणतात. आणि म्हणून समय, वेळ, टाईम या गोष्टी ज्या आहेत या आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने निर्माण होतील या दृष्टिकोनातून आपण आपलं जीवन जे आहे ते व्यतीत केलं पाहिजे. आणि स्वयंबोधावरती आपण धम्म हा आधारलेला आहे. बुद्ध म्हणतात एही पस्तिको ओपनयिको, या आणि अनुभव घ्या, या आणि जाणार रिअलाइज करा. धम्म हा वितंडासाठी आहे, वितंडवादासाठी आहे. धम्म फक्त चर्चा नाही, धम्म फक्त चर्चात्मक याच्या स्वरूपात नाही. धम्माच्या विषयी आपण जितकं बोलू त्यातून फक्त एवढंच सिद्ध होतं की धम्म चांगल्या प्रकारे सांगता येतं, चांगल्या प्रकारे बोलता येतं, लॉजिक करता येतं, तर्क करता येतं. पण धम्म हा तुमच्यामध्ये निर्माण होण्याच्या प्रक्रियेमध्ये येणे म्हणजेच आयु, वन्न, सुख, बल या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींची प्राप्ती म्हणजे सदतीस बोधिपाक्षिक धर्माचा विकास करणे. सदतीस बोधिपाक्षिक धर्म म्हणजेच धम्म आहे, याच्या पलीकडे दुसरा धम्म होऊ शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धम्म देत असताना अतिशय गांभीर्याने अतिशय विचारपूर्वक हा धम्म आपल्याला दिलेला आहे. हा बुद्धिवंतांचा धम्म आहे. आणि बुद्धिवंतांचा धम्म म्हणत असताना बुद्धीचा विकास त्याच्यामध्ये झाला पाहिजे. आणि बुद्धीचा विकास होत असताना खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये बुद्धम शरणं गच्छामीची प्रक्रिया झाली पाहिजे, धम्मम शरणं गच्छामीची प्रक्रिया झाली पाहिजे, आणि संगम शरणं गच्छामीची प्रक्रिया झाली पाहिजे. आणि अशा प्रकारची प्रक्रिया ज्यावेळेस तयार होते त्यावेळेस एक चांगल्या प्रकारचा समाज निर्माण होतो, एक चांगल्या प्रकारची सिंक्रॉनिसिटी तयार होत असते. आणि ही सिंक्रॉनिसिटी तयार होणे म्हणजे संगम शरणं गच्छामीची प्रक्रिया. संघ याचा अर्थ काय की सगळ्यांची जी मनोअवस्था आहे ती एकसारखी बनणे. संघ याचा अर्थ काय, ज्या ठिकाणी व्यक्ती जो आहे स्वतःपन्न, सकृतगामी, अनागामी आणि अरहंत अशा अवस्थेमध्ये ज्यावेळेस येतात त्यावेळेस जो व्यक्तींची जो समूह बनला जातो त्याला संघ म्हटलं. आता भिक्षू किंवा उपासक उपासिका जरी ते धम्म फॉलो करत असले तर देखील ते संघामध्ये नाही आहे, ते चिन्ह मात्र असतात. भिक्षू पण चिन्ह मात्र आहे, आणि उपासक उपासिका पण चिन्ह मात्र आहे. कारण धम्माच्या स्वतःपर्ण सकृतगामी अनागामी अरंत अवस्थेच्या प्रक्रियेतच ते येतं आणि त्या प्रक्रियेतही म्हणजे संगम शरण गच्छामची प्रक्रिया आणि म्हणजेच खऱ्या अर्थाने धम्म जो आहे हा तुमच्यामध्ये वाढणे रुजणे आणि बुद्धत्वाची प्रक्रिया विकसित होते. बुद्ध जिथे बनतात तिथे निर्वाण असतं आणि निर्वाण जिथे तयार होतं तर मृत्यूनंतर परिनिर्वाण अवस्था प्राप्त होते आणि मृत्यूच्या नंतर परिनिर्वाणाची अवस्था ज्यावेळेस आपल्याला प्राप्त होते तर त्या प्राप्तीसाठी ज्यावेळेस महापरिनिर्वाण हा शब्द ज्यावेळेस वापरण्यात येतो त्याच्यामध्ये जवळजवळ 48 प्रकारच्या भीतीसाठी महापरिनिर्वाण कसं होतं हे महापरिनिर्वाण सुत्ताची एक अट्टकथा आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 48 प्रकारच्या मृत्यूचे प्रकार सांगितले की बुद्धांचा मृत्यू कसा होता आणि यातून महापरिनिर्वाण कसं सिद्ध होतं हे सांगितलं. आणि म्हणून या तिन्ही गोष्टींचं आपण आज स्पष्टीकरण केलं की आपणास ते समजलं असेल अशी मी आशा करतो. आणि जास्त वेळ न घेता या ठिकाणी थांबतो. उद्या बाबासाहेबांचा महाप्रयाण किंवा अनेक लोक संबोधतात त्याप्रमाणे महापरिनिर्वाण दिन आहे आणि बाबासाहेबांना देखील त्यांच्या विचारांना वंदन करतो की इतका मूल्यवान धम्म त्यांनी आपल्याला दिला आणि आपले सर्वांगीण प्रगती होण्याचा मार्ग त्यांनी आपल्यासाठी खुला केला. आणि म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये अत्यदीप भावाचा प्रकाश निर्माण हीच कामना. मंगलाशीष. धन्यवाद. जय श्री मंगल. महाप्रया आता जो रूढ शब्दात आपण अडकायचंच ना. बोध जो आहे तो महत्त्वाचा आहे. महापरिनिर्वाण आपण बाबासाहेबांना का म्हणतो कारण आपण बाबासाहेबांना बोधिसत्व म्हणतो आणि बोधिसत्व जो आहे त्यांचं महापरिनिर्वाण असं संबोधलं जातं. परंतु महाप्रयाण असा शब्द वापरला जातो किंवा जे काही वेगवेगळे लोक त्यांना वेगळ्या पद्धतीने म्हणतात परंतु रूढ जो शब्द झालेला आहे तर तो ठीक आहे, काय हरकत नाही. आपला बोध महत्त्वाचा आहे.